हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे। पुनः एकदा आपल्या सगळ्यांचं इंचोली गावामध्ये स्वागत आहे 29 डिसेंबर 2012 साली। तर मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीच्या दिवशी सगळ्या जगातले योद्धे एका ठिकाणी एकत्र झाले होते। त्या जागेचं नाव कुरुक्षेत्र, आणि कुरुक्षेत्रामध्ये कौरव पांडवांच्या भांडणामध्ये शेवटी त्याचं पर्यावसन महाभारताच्या युद्धामध्ये झालं। सगळे लोक एकतर या पक्षामध्ये तर त्या पक्षामध्ये, दोन पक्षामध्ये विभागले गेले होते। आणि कृष्ण भगवान कृष्णांनी अतिशय प्रयत्न केले हा युद्ध टाळायचं, सामोपचाराने काम करायचा प्रयत्न केला। भगवंत स्वतः आपल्या भक्तांकरता पांडवांकरता राजदूत बनून गेले। राजदूत बनणं म्हणजे फार मोठी गोष्ट नव्हे, राजदूत म्हणजे एक दूत, एक मेसेंजर, तिकडून तिकडे निरोप घेऊन जाणारा मनुष्य। द्वारकाधीश भगवंताला असं छोटंसं काम करायची काय गरज नव्हती, तरी पण भगवंत भक्तवत्सल आहेत आणि ते आपल्या भक्तांच्या प्रेमापोटी अशी कामं करत असतात नेहमीच। आणि ते पांडवांच्या वतीने हस्तिनापुरामध्ये गेले आणि त्यांनी दुर्योधनाला विनंती केली की ते तुमच्या राज्याचे खरे हक्कदार आहेत, तरी ठीक आहे तुमची ती हक्क द्यायची इच्छा नसेल त्यांना, पण त्यांना ते क्षत्रिय आहेत, तुमचे भाऊ आहेत, योग्य पुरुष आहेत, वीर आहेत, त्यांना कमीत कमी 5 गावं द्या, 5 भावांना 5 गावं द्या, तरी पण ते मान्य करतील। अशी भगवंतांनी पांडवांच्या वतीने दुर्योधनाला विनंती केली, पण तरी दुर्योधन इतका दुष्ट होता की त्याने ही विनंती मान्य नाही केली। आणि इतक्या गुरुमीने तो बोलला की 5 गावं काय, सुईच्या अग्रावर जेवढी भूमी राहू शकते ती पण देणार नाही। अशा प्रकारे अपमानित केलं त्याने, भगवंताला पण केलं, पांडवांना पण केलं। जेव्हा दुर्योधनाने असा पवित्रा घेतला मग युद्धाचं ठरलं की आता युद्ध होणार। मग त्यावेळी सगळ्या लोकांनी आपापलं काय म्हणतात ना, प्रचार सुरू केला, कॅनव्हसिंग, की कोणी कोणी कुठच्या कुठच्या पक्षात यायचं, तुम्ही आमच्यात या, तुम्ही त्यांच्यात या, तुम्ही आमच्यात या, दोन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरू झाले। अनेक मोठ्या मोठ्या योद्ध्यांना इकडून तिकडे वळवलं गेलं आणि शेवटी 11 अक्षौहिणी सैन्य कौरवांच्याकडून आणि 7 अक्षौहिणी सैन्य पांडवांच्याकडून, म्हणजे पांडवांकडून कमी आणि कौरवांकडून जास्त, आणि पांडवांकडे महान योद्धे पण कमी आणि कौरवांकडे महान योद्धे जास्त। त्या महान युद्धामध्ये महान 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 जे होते ते कौरवांकडे होते आणि बरेचसे महान युद्धे या बाजूला पण होते। त्यावेळी जेव्हा सगळ्या पार्ट्या विभागल्या गेल्या त्यावेळी एके दिवशी असा प्रश्न आला की श्रीकृष्ण कुठच्या पार्टीकडून युद्ध करणार, म्हणून दुर्योधन आणि अर्जुन दोघेही कृष्णाकडे गेले। त्यावेळी कृष्ण विश्रांती घेत होते, झोपले होते, त्यांच्या पायाशी येऊन अर्जुन बसला, त्यांच्या उशाशी येऊन दुर्योधन बसला आणि काही वेळानंतर भगवंताला जाग आली आणि त्यांनी भगवंतांनी सर्वप्रथम पायाशी बसलेल्या अर्जुनाला पाहिलं आणि त्यांना काही वेळाने कळलं की डोक्याशी पण कोणी बसलेला आहे दुर्योधन। मग त्यांनी विचारलं तुम्हाला काय हवंय, तुम्ही जगा कसं काय आलात आज, त्यामुळे तुम्ही कुठच्या पक्षातून युद्ध करणार, हे विचारणा करता आलो आहे. पण तेवढी ठरलं असं की अर्जुन लहान आहे, दुर्योधन मोठा आहे, लहान भावाचा अधिकार पहिला. तू विचार बाबा. तर भगवंताने म्हटलं असं आहे, माझ्याकडून जो प्रस्ताव आहे तो असा आहे की मी ह्या युद्धामध्ये शस्त्र उचलणार नाही आणि माझी द्वारकेची एक सेना आहे, तिचं नाव आहे नारायणी सेना, म्हणजे यादवांची सेना. ते नारायणी सेनेचं असं एक वैशिष्ट्य होतं की त्या सेनेतल्या एकाही योद्ध्याला जगातलं कोणीही मारू शकत नाही, अशी नारायणी सेना, अक्षय सेना. त्यामुळे एका माझ्याकडे दोन प्रस्ताव आहेत. एका बाजूला मी उभा आहे, मी चक्र गदा धनुष्य काही हातात घेणार नाही आणि मी निशस्त्र होऊन तुम्हाला अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. आणि एका बाजूला माझी सेना, एक अक्षयविणी सेना, बघा तुम्हाला काय हवंय. अर्जुना तू लहान भाऊ आहेस, तुझा अधिकार पहिला आहे विचारायचा, विचारून घे. तर अर्जुनाने म्हटलं की हे कृष्णा, हे केशवा, हे गोपाल, तुम्ही शस्त्र घ्या किंवा नका घेऊ, मला तुम्हीच हवे. मी शस्त्र घेणं आणि न घेण्यावरती काय अवलंबून नाही आहे. तुम्ही कुठच्याही परिस्थितीमध्ये माझ्या पक्षामध्ये असावं अशी माझी इच्छा आहे. तो दुर्योधन मनातल्या मनात हसतोय आणि मांडे खातोय, म्हटलं बघ ते मूर्ख मनुष्य. त्याला पहिल्यांदा विचारायचा मान मिळाला, संधी मिळाली. त्याच्या जागी मी असतो तर मी एक अक्षयविणी सेना पहिली मागून घेतली असती, कारण निशस्त्र कृष्णाचा काय उपयोग. ते तर गवळी, त्यात तो शस्त्र पण घेणार नाही, त्याचा उपयोग काय. आपल्याला शस्त्र पाहिजे, आपल्याला सैन्य पाहिजे. म्हणून भगवंताकडे भगवंताने म्हटलं बघ अर्जुना विचार कर, मी शस्त्र उचलणार नाही, माझं सुदर्शन, माझी कमुदकी गदा, शारंग पाणी, धनुष्य उचलणार नाही मी. म्हणजे कशाही परिस्थितीमध्ये तुम्ही आम्हाला हवे. या भयंकर युद्धामध्ये मला मार्गदर्शन हवं आहे तुमच्याकडून, त्यामुळे तुम्ही माझे सारथी बनून या आणि या युद्धामध्ये माझं प्रत्यक्ष वैयक्तिकदृष्ट्या मार्गदर्शन करा. मग दुर्योधनाने असा मोठेपणाचा हा म्हणला, बरं बुवा तुझी इच्छा ते तू घेऊन टाक, मी सेना मी घेतो. मनात आला खुश आला तो, म्हणजे एवढा मूर्ख मनुष्य अर्जुन हा, एवढा बुद्धिमान वाटतो, पट्ट शिष्य आमच्या गुरूंचा, याला बुद्धी नाही, याला अक्कल नाही. त्यांनी निशस्त्र गवळ्याला आपल्याबरोबर घेतलं, ते पण सारथी म्हणून, योद्धा म्हणून पण नाही घेतलं. ठीक आहे, शेवटी अर्जुनाचं सारथ्य भगवंताने पत्करलं. आपले साऊथ इंडियामध्ये ना एक ब्राह्मण होते, हां 500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. दक्षिण भारतामध्ये एका मंदिरामध्ये एक अनपढ निरक्षर ब्राह्मण जो आहे तो गीता वाचत एका मंदिरात बसला होता. तिकडे साक्षात भगवंताचे अवतार चैतन्य महाप्रभू पोचले, म्हणजे कलियुगामध्ये भगवंताने अवतार घेतला आहे भक्ताच्या रूपाने, त्याचं नाव चैतन्य महाप्रभू. चैतन्य महाप्रभू तिथे आले दक्षिण भारताच्या आपल्या सफरीमध्ये आणि पाहिलं की हा ब्राह्मण जो आहे हा गीता उलटी पकडून वाचायचा प्रयत्न करतोय, पण त्याला वाचता येत नाही आहे आणि त्याच्या डोळ्यातून निरंतर अश्रू वाहत आहेत. तर बराच वेळ त्याने दृष्ट पाहिलं ते की तो ब्राह्मण एकतर गीता उलटी पकडलेली, त्याला वाचता येत नाही, त्याला माहीत नाही सरळ बाजू कुठची उलटी बाजू कुठची. तर उलटी पकडून तो गीता समोर धरलेली आहे आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. शेवटी न राहून चैतन्य महाप्रभूंनी त्याला विचारलं, अरे बाबा तू का रडतोयस. तो म्हणतो की माझ्या गुरूंनी मला आज्ञा केली आहे की तुला रोज गीता वाचायची, माझी आज्ञा आहे रोज तू गीता वाचायची. त्याने म्हटलं मला गीता वाचता वाचता कसं येणार, मी निरक्षर आहे, मला वाचता नाही येत, तरी वाचायची. म्हणून मी दररोज येऊन इथे बसतो गीता घेऊन. अरे मग तुला वाचता येत ना, मग तू रडतो कशाला, काय वाचून रडतोस तू, काय मनात काय तुझ्या. तर तो ब्राह्मण म्हणतो की ही गीता जी आहे याच्या कवर म्हणजे मुखपृष्ठावरती चित्र आहे, हा गीता आहे का इथे, एक गीता घेऊन द्या बघूजा. तर मुखपृष्ठावरती एक छान चित्रपट आहे, त्या चित्रपटामध्ये 5 घोड्यांच्या रथावरती अर्जुन सवार झालेला आहे, आणि त्याच्या सारथीच्या ठिकाणी कृष्ण बसलेले आहेत. तर म्हणे मला हे चित्रपट पाहून, हां बघा हे एकदम जगप्रसिद्ध चित्रपट आहे. आजकालच्या जगामध्ये हिंदी पिक्चरमध्ये, मॅगझिनमध्ये, वार्षिकामध्ये, पाक्षिकामध्ये, मासिकामध्ये सगळ्या ठिकाणी चित्रपट असते. एकदम फेमस चित्रपट आहे. एवढंच काय, इस्कॉनमध्ये हे चित्रपट म्हणजे चितारलं गेलं, पण ते पुष्टीमार्ग आणि अनेक संप्रदायामध्ये पण मंदिरात लावलेलं असतं हे चित्रपट. तर हे चित्रपट म्हणे तो ब्राह्मण म्हणतो मी बघतो तेव्हा मला दिसतं की हे परम पुरुषोत्तम परम भगवान अखिल ब्रह्मांडदायक गौलोकेश्वर श्रीकृष्ण भगवंत जे आहेत ते पृथ्वीवरती अवतार घेतलेला आहे. आणि पृथ्वीवरती अवतार घेऊन जगताचे मालक असून सुद्धा ते आपल्या भक्ताकरता शूद्र बनलेले आहेत. सारथी कोण म्हणतो? शूद्र. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर सारथ्य करणं हे शूद्राचं काम आहे. तर म्हणे भगवंताची ही कृपा भक्तावरती. भक्त जो आहे तो सारथी, तो रथी आणि भगवंत सारथी. म्हणजे केवळ रथीच्या लाथा खाणार तो. युद्धाच्या कोलाहलामध्ये कुठे आवाज येतो, ए राईट घे का लेफ्ट घे, कसं करणार? एवढा गोंधळामध्ये एवढा शंख फुंकतात, एवढा हत्ती ओरडतात, घोडे ओरडतात, योद्धे ओरडतात, गर्जना करतात, त्या सगळ्या कोलाहलामध्ये कुठे उजवीकडे जा, डावीकडे जा, समोर जा, वागे जा, कसं करणार, कसं बोलणार? म्हणून रथी जो असतो तो सारथीला लात मारतो. उजवीकडे मारली उजव्या खांद्यावरती तर उजवीकडे जायचं, डावीकडे मारली तर डावीकडे जायचं, मध्ये मारले तर जात राहायचं पुढे. एकच भाषा संवाद साधण्याची, दुसरी कुठची भाषा नाही. हे मी बघतोय की अशी स्थिती, अशी परिस्थिती भगवंताने स्वीकारली आपल्या भक्ताकरता. किती प्रेम भक्तावरती, किती भक्तवत्सलता आहे म्हणून मी रडतोय. तसे आपले भगवंत केवळ निःशस्त्र म्हणून आले नाहीत उभं राहायला, पण सेवा स्वीकारली. सेवा, भगवंत सुद्धा स्वतः सेवक बनतात. आपण तर त्यांचे सेवक आहोतच. जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास, हे आपला स्वभाव आहे. पण हा स्वभाव आला कुठून सेवा करायचा? हा स्वभाव आला भगवंताकडूनच, कारण आपण त्यांचे अंश आहोत. सच्चिदानंद अंश त्यांचे आपण आहोत. त्यांचे सगळे गुण आपल्यामध्ये आहेत अंश रूपाने. थोडक्यामध्ये त्यांच्यामध्ये परम सेवा भाव आहे. तो त्यांचा अंश असल्यामुळे आपल्यामध्ये सुद्धा अनुरूपाने आलेला आहे. तर भगवंत स्वतः पृथ्वीवरती अवतार घेऊन आपलं गौलोक धाम सोडून इथे येतात हे दाखवायला की सेवा कशी करायची असते. म्हणून त्याने अनंत वेळा पांडवांची सेवा केली आहे, आपल्या वृंदावनातल्या सवंगडाची सेवा केली आहे, सगळ्यांची सेवा केली आहे. आणि एवढी मोठी सेवा ते करतात, तुमच्या आमच्यासारख्या त्यांना सोडून पृथ्वीवरती पुन्हा पुन्हा जन्म घेऊन जगणाऱ्या लोकांच्या हृदयामध्ये ते परमात्मा म्हणून सुद्धा साथ देत असतात कायमची. आपण जरी पाप करून उद्या कीडा बनलो, जंतू बनलो, कीटक बनलो, हा मलमूत्रामध्ये सडणारा कीडा जरी बनलो, तरी त्याच्या हृदयामध्ये परमात्मा म्हणून साथ देणार, त्याला मार्गदर्शन करणार, सुख दुःख साक्षी राहणार त्याच्याकरता. केवढी मोठी सेवा आहे. आणि तरी सुद्धा आपण जीव मनुष्य बनल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे बघत नाही, त्यांचं नाव नाही घेत. त्यांच्याचमुळे आपल्याला हवा, पाणी, भाजीपाला, घरदार, पैसा, शिक्षण, कुटुंब प्राप्त झालेलं आहे, तरी आपण त्यांचं नाव नाही घेत. आपण तंबाखू खातो, आपण दारू पितो, व्यसन करतो, पाप करतो, खोटं बोलतो, चोरी करतो, लोकांना फसवतो, पण भगवंताचं नाव नाही घेत. तर आपण मायेमध्ये आहोत, भ्रमामध्ये आहोत. तर भगवंताने, शेवटी भगवंताने अर्जुनाचं सारथी स्थान स्वीकार केलं आणि युद्ध सुरू झालं. तर आपली सुरुवात कशी झाली होती? एकादशीच्या दिवशी काय झालं? त्या दिवशी अर्जुन म्हणाले, आत्ता युद्ध होणार हे ठरलेलंच आहे. जगातले सगळे लोक ह्या किंवा त्या पार्टीमध्ये भाग घेऊन इथे आलेले आहेत, मला जरा बघायचं आहे कोण कुठच्या पार्टीमध्ये आहे, एकदा या डोळ्याने बघून घ्यायचं आहे कोण माझ्या पक्षामध्ये आहे कोण त्या पक्षामध्ये आहे. म्हणून हे कृष्णा हे केशवा सेनयोर उभयोर मध्ये, दोन्ही सेनांच्या मध्ये मला घेऊन जा, मला जरा बघू दे कोण कुठे आहे. भगवंताने अतिशय आज्ञाधारक प्रमाणे वृत्तीने रथ जो आहे तो दोन सेनांच्या मध्ये अतिशय उत्कृष्ट प्रकारे दोन्ही सेना यांची रचना केली गेली होती, दुर्योधनाच्या वतीने आणि पांडवांच्या वतीने. आणि दुर्योधनाच्या वतीने स्वतः भीष्मदेव सेनापती म्हणून उभे होते, त्यांच्या बाजूला गुरु द्रोणाचार्य उभे होते, ज्यांच्याकडून अख्खा आयुष्यभर पौरव पांडवांनी शस्त्रविद्या शिकली, ज्यांच्याकडून शिकल्यामुळेच अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुधारी बनला, ते पण बाजूला उभे आहेत. सगळे 100 भाऊ उभे आहेत दुर्योधनाच्या नेतृत्वाखाली, आणि मामा काका आणि आईचे मामा आणि वडिलांचे मामा आणि आईच्याकडून भाऊ वडिलांच्याकडून भाऊ हे सगळ्या प्रकारचे लोक एकदाच उभे आहेत. दुर्योधन इतक्या द्वेषाने इतक्या तयारीने इतक्या उत्साहाने निश्चयपूर्वक तिथे आला होता, त्याचं अवसानच घडलं पूर्ण. त्याला हे खरं नाही वाटलं की आत्ता ह्याचा अर्थ असा आहे की माझ्या विरुद्ध पक्षामध्ये माझे परमपितामह प्रिय उभे आहेत, माझे गुरु उभे आहेत, माझे नातलग उभे आहेत, या सगळ्यावरती या सर्व श्रेष्ठ माणसांवरती मी मान राहणार हे कसं शक्य आहे. म्हणून उत्साहाने उभा असलेला अर्जुन जो आहे तो मटकत खाली बसला, त्याच्या हातापायातलं बळ गळून गेलं, अवसान गळून गेलं, त्याच्या हातातलं धनुष्य जे आहे त्याची प्रत्यंचा ओढल्यानंतर जो आवाज होतो त्या आवाजाने सगळे 14 लोक होते ना ते पण असे कापायचे भीतीने, नुसता आवाजाने. बाण सोडायची पुढची गोष्ट आहे, नुसता प्रत्यंचा ताणून सोडली जो टणत्कार गर्जना व्हायची त्या आवाजाच्या, त्या आवाजामुळे सगळे लोक अशी थरथर कापायची, शत्रूच्या हृदयामध्ये असा कंप व्हायचा कंप. ते धनुष्य त्याच्या हातातून घसरू लागलं, त्याची त्वचा जळू लागली, तो विफलतेमध्ये गेला. आपण म्हणतो ना डिप्रेशन, तणाव, मानसिक तणाव, अशा भयंकर अवस्थेमध्ये गेला, त्याची बुद्धी भ्रष्ट झाली, त्याचं कौशल्य नष्ट झालं. तो एकही क्षण आता पुन्हा ते धनुष्य हातात पकडू शकत नाही अशी त्याची भयंकर अवस्था झाली. तर त्या अवस्थेत तो काय म्हणतो, मी युद्ध करणार नाही, मी कुठच्याही परिस्थितीत युद्ध करणार नाही, मी माझ्या परमपूज्य पितामहांच्या दिशेने बाण चालू शकत नाही, ज्यांच्या अंगा खांद्यावर मांडीवर मी खेळलो मोठा झालो, त्यांचं प्रेम अनुभवलं मी परम नातू या स्वभावाने, त्यांच्यावर बाण कसं चालू, मी हे माझे गुरुजन धनुष्य कसं उचलावं कसं ओढावं कसा बाण लावावा कसा मंत्र म्हणावा हे त्यांनी मला शिकवलं, त्यांच्याशी काही युद्ध कसं करणार मी, यांना मारून त्यांच्याशी युद्ध करून यांना मारून जे राज्य मिळेल ते मला नको आहे. आणि हे सगळे नातलग युद्ध झाल्यावर तिथे मरतील तर मिळणारं राज्य जे आहे ते कोणाबरोबर उपभोगो मी. मनुष्याला कुठचीही वस्तू जर उपभोगायची असेल ना तर माणसं लागतात, माणसं. हां, तुम्ही आपलं गेलात कुठेतरी लांब एका बेटावरती, तिथे कोण नाही, तुम्ही फक्त एकटेच आहात, ते खायची सोय आहे, झोपायची सोय आहे, नरम नरम घाद्या आहेत, चांगली हवा, चांगली हवा फिरते, चांगलं हिरवळ आहे तिकडे, शुद्ध हवा, थंडगार वातावरण, पण तुमच्याबरोबर कोण नाही तिकडे, 1108 पदार्थ बनवून ठेवले तुमच्याकरता खायला, हां, अतिशय मऊ घाद्या बसायला, पण तुमच्याबरोबर खायला कोण नाही. तर इतकं मोठं जरी ऐश्वर्य असेल ना तरी पण तुम्ही आनंदी नाही होऊ शकत. आता बघा, आता यांच्याकडे आज वास्तुपूजा होती, त्याच्यानंतर संध्याकाळी वाढदिवस होता, तसं वास्तुपूजेमध्ये कोणीच नाही आलं तर आनंद होईल का तुम्हाला, कोणीच नाही आलं, बस नवरा बायको म्हणून यज्ञ केला हरी बोल, असं नाही होऊ शकत ना. पाहुणे आले, माणसं गावाची माणसं आली, नमस्कार केला, त्यांनी त्यांना भेट दिली, त्यांना मिठी मारली, गप्पा मारल्या, एकत्र बसून जेवले, तर आनंद हा झाला, खर्च हरकत नाही, पण लोक आली तर आनंद. तर लोक असतील ना तरच आनंद असतो, संघ लागतो संघ लोकांचा. अर्जुन म्हणतो की हे सगळे मेले आणि राज्य झालो मी, राजा राजा बनलो, राज्य मला प्राप्त झालं, तर कोणाबरोबर मी एन्जॉय करणार, आनंद कसा करणार त्याचा मी, शक्य नाही. आणि हे सगळे मेले, त्यांच्या बायका जरा विधवा होतील, त्याच्यापासून लोक त्यांचा गैरफायदा घेतील आणि अशी संतती उत्पन्न होईल जी जगात कोणाला आवडणार नाही. समाज भ्रष्ट होऊन जाईल, दूषित होऊन जाईल, वर्ण संकर होईल, अशी त्यांनी अनेक कारणं दिली. शेवटी बोलला की आता मला बोलता पण येत नाही, माझी बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, त्वचा जळते आहे, हातातून गांडीव धनुष्य घसरते आहे आणि आता मी बोलू पण शकत नाही, मी युद्ध करणार नाही. आणि बसला मटकर. धृतराष्ट्र पण ऐकतोय संजयच्या मुखातून रनिंग कॉमेंट्री ऐकतोय तो. तो म्हणे अरे अर्जुन बसला खाली, का बसला, त्याला युद्ध नाही करायचं म्हणतो. धृतराष्ट्र म्हणा म्हणतो वा चांगली गोष्ट आहे, अर्जुन बसला की युद्ध संपलं, युद्ध करायची गरजच काय, युद्धाशिवाय आपल्याला बिनविरोध राज्य मिळणार. त्याला संजय म्हणतो की नाही नाही, आता काहीतरी कृष्ण काहीतरी बोलतोय, काय बोलतोय तो, अरे हा तो नथुऱ्याचा ग्वाल गवळी मध्ये मध्ये गडबड करतो, कशाला बोलतो तो, आता बसला ना अर्जुन, त्याला युद्ध नाही करायचं ना, तर काय करायचं बोलायची, संपलं युद्ध तिकडेच, बिनविरोध निवड करून टाका कौरवांची, करून टाका राजा माझ्या मुलाला, कशाला झगडा करायचा तिकडे. नाही कृष्ण काहीतरी बोलतोय, काय बोलतोय ऐकू तर काय बोलतोय. तर कृष्ण भगवंताचं बोलणं जे आहे ते संजयने जसंच्या तसं धृतराष्ट्राला ऐकवलं. एनिवे ती फार मोठी गोष्ट आहे जे भगवंताने अर्जुनाला ऐकवलं, त्याला आपण काय म्हणतो, श्रीमद भगवद गीता. हे जे शास्त्र आहे याच्यामध्ये 700 श्लोक आहेत आणि या 700 श्लोकांना 18 अध्यायामध्ये विभागलं गेलेलं आहे. प्रभूजी हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे. 18 अध्यायामध्ये विभागलं गेलेलं आहे आणि सुरुवातीला अर्जुन म्हणतो मला युद्ध करायचं नाही आणि याच्या शेवटी अर्जुन म्हणतो नष्ट मोह स्मृतिर्लघ्वा हरिष्ये वचनम तव. आता माझा मोह जो आहे तो नष्ट झालेला आहे, आता मला स्मृतिर्लब्ध्वा माझी स्मृती पुन्हा प्राप्त झालेली आहे आणि आता मी तुम्ही जे सांगाल ते करणार आहे. करिष्ये वचनम तव, तुमचं जे सांगणं आहे ते मला पटो वा ना पटो मी करत जाणार आहे. सुरुवात भगवत गीतेची कशी आहे, मी युद्ध करणार नाही, अंत कसा आहे सांगेल ते करीन. फरक काय त्यामध्ये, असं काय बोलले भगवंत त्याच्यामध्ये की एवढं 6 प्रकारची मोठी मोठी कारणं देऊन युद्ध नाही करणार असं म्हणणारा मनुष्य पुन्हा उभा राहिला आणि म्हणाला की आता मी धनुष्य घेणार आणि युद्ध करणार आणि कसं करणार, तुमच्या आज्ञेप्रमाणे करणार, तुम्ही सांगाल ते करणार. तर ही गीता जी आहे ना ही फार महत्त्वपूर्ण शास्त्र आहे. हे स्वतः भगवंताचं वचन आहे, हां स्वतः भगवंतांनी आपल्या श्रीमुख कमलातून व्यक्त केलेली वचन आहे ती. श्रीमद भागवत आहे त्यांची कथा आहे, पुराण आहेत इतरांच्या कथा, भगवंताच्या कथा इतरांच्या कथा आहेत त्यामध्ये, पण प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून निघालेलं शास्त्र आहे, त्याला म्हणतात गीता उपनिषद. हां 5वा वेद आहे, म्हणजे वेदाचा भाग आहे परंतु अतिशय उत्कृष्ट भगवंताच्या मुखातून निघालेली ही वाणी आहे. आणि या वाणीचा परिणाम कसा आहे की भगवंताच्या विस्मृतीमध्ये किंवा भगवंताला सोडून स्वतंत्र विचार करणारा व्यक्ती जो आहे तो शेवटी म्हणतो की मी तुमच्याप्रमाणे विचार करणार होता. त्याच्यामुळे याच्या आधी मी स्वतः करता युद्ध करणार होतो, हां माझ्या बायकोला अपमान झाला, आम्हाला वनवासात पाठवलं गेलं आणि आमच्या वर्णावतामध्ये आम्हाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेला, आमच्यावरती अन्याय झाले, आमच्या आईवरती अन्याय झाले, आमच्यावर अन्याय झाले, आमच्या बायकोवरती अन्याय झाले, किती सहन करायचं आम्ही, मला बदला घ्यायचा आहे. भीम नकुल सहदेव अर्जुन सगळेच या मूडमध्ये होते, पुन्हा पुन्हा आठवून असे कापायचे रागाने ते, आमच्या बायकोचा अपमान केला आम्ही काही करू शकलो नाही, आता 5 गाव पण द्यायला तयार नाही आणि आता युद्ध करणार आम्ही. प्रत्येकाच्या मनामध्ये आपापले विचार होते की मी कशाकरता युद्ध करतोय, प्रत्येकाच्या मनात आपापला गणित होतं की मी ह्या करता युद्ध करतो, मी ह्याच्या करता युद्ध करतोय. स्वतःला केंद्रस्थानी ठेवून स्वतः करता म्हणून विचार करून आपापलं गणित मांडून प्रत्येक मनुष्य युद्ध करायला उभा होता. प्रत्येकाचं आपापलं भैर होतं मनामध्ये काहीतरी, किंतु परंतु द्वेष आणि राग आणि बदल्याची भावना अशी निरनिराळ्या प्रकारची वैयक्तिक भावना प्रत्येकाच्या मनात होती, तशी अर्जुनाच्याही मनामध्ये होती. परंतु भगवंताकडून भगवद्गीता ऐकल्यानंतर त्याची स्वतःबद्दलची जी गणितं होती ती त्याने बाजूला ठेवली आणि म्हणाले, भगवंता तुमचं गणित जे आहे ते मी मान्य करणार. भगवंताने काय सांगितलं की तुमची जी वैयक्तिक भावना आहे, माझ्या पत्नीचा अपमान झाला, आम्हाला जंगलात पाठवलं गेलं, जंगलात जाळण्याचा प्रयत्न केला, अन्याय केला गेला, ही तुमची जी गणितं आहेत ही दुय्यम आहेत, ही महत्त्वपूर्ण नाही आहेत. जगामध्ये अधर्माचं राज्य स्थापन हो पाहत आहे, स्थापन व्हायचा प्रयत्न होत आहे, ही समस्या आहे. तुमच्याकडे समस्या आहे हे मान्य करतो मी, तुमच्या पत्नीचा अपमान झाला हे पण मान्य आहे, ते वाईट झालं हे पण मला मान्य आहे, पण त्याच्याहूनही दुर्योधनाच्या नेतृत्वाखाली ह्या जगामध्ये अधर्माचं राज्य स्थापन होऊ पाहत आहे, त्यामुळे जगाचा विनाश होणार आहे. अधर्मच्या रास्त्याने जो चालतो तो राजा म्हणला तर कसं होणार, ज्याच्या राज्यामध्ये सती स्त्रीचा अपमान होतो, ज्याच्या राज्यामध्ये धार्मिक पुरुषांवरती अन्याय केला जातो, असा मनुष्य राजा बनला तर जगाची पूर्ण वाट लागून जाईल, ही समस्या मोठी आहे. त्यामुळे या जगामध्ये धर्माचं राज्य स्थापन करणं हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे आणि तो धर्माचं राज्य स्थापन करण्याकरता म्हणून हे युद्ध मी घडवतो आहे, म्हणून तू माम अनुस्मर तर युद्धच. आता मला स्मरण करून माझी जी काही इच्छा आहे ती इच्छा मनात ठेवून तू युद्ध करायचं आणि हे युद्ध करताना माझी आज्ञा माझी इच्छा समजून घेऊन तू जेव्हा युद्ध करशील तेव्हा तुझेही उद्देशात पूर्ण होतील. असं नाही की तुझे उद्देश पूर्ण होणार नाही, परंतु तू तुझ्या उद्देशाकरता लढायचं नाही, माझ्याकरता लढायचं. माझी जी काही इच्छा आहे, माझी जी काही योजना आहे ती पूर्ण करण्याकरता लढायचं. तर अर्जुनाने आपली मानसिक भावना बदलली, स्वतः करता न करता केवळ भगवंताकरता करण्याकरता म्हणून त्याने युद्धामध्ये तो उभा राहिला. परत जे गांडी धनुष्य आधी उचललं होतं स्वतःची गणितं पूर्ण करण्याकरता, ते पुन्हा उचललं खाली ठेवून पुन्हा उचललं भगवंताची इच्छा पूर्ण करण्याकरता. म्हणून अर्जुन यशस्वी, म्हणून अर्जुन महान, म्हणून अर्जुन महान त्याची चर्चा आपण आज पण करतो. चर्चा आज का करतो तर अर्जुन युद्ध जिंकला म्हणून तो विजयी म्हणून त्याची आपण चर्चा करतो, नव्हे, चुकीची गोष्ट आहे. तो भगवंताकरता लढला म्हणून त्याची आपण चर्चा करतो. स्वतःकरता लढला असता त्याचा उद्देश त्याचा उल्लेख आता पुन्हा आला नसता कधी, कारण स्वतःच्या स्वार्थाकरता झगडणारी लढणारी माणसं जगामध्ये अनंत सर्वोच्च सर्व माणसं स्वतःच्या स्वार्थाकरता लढणारीच आहेत, त्यात विशेष काय नाही. त्यात लिहून ठेवण्यासारखं नोंद करण्यासारखं इतिहासात त्याच्यात नोंद करण्यासारखं काहीच विशेष नाही त्यामध्ये. जर इतिहासात नोंद करायची असेल त्याची इतिहासात नोंद झाल्यानंतर जन्मजन्मांतरापर्यंत चर्चा होत राहावी अशी जर इच्छा असेल तर तो मनुष्य असामान्य असलं पाहिजे. आणि असामान्य म्हणजे काय, असामान्य म्हणजे जो स्वतःला बाजूला ठेवून केवळ कृष्ण भगवंताला केंद्रस्थानी ठेवून कार्य करतो तो महान. महात्मनंतु पार्थ दैवी प्रकृती माश्रिता, जो स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून भगवंताच्या इच्छेप्रमाणे भगवंताच्या शक्तीच्या प्रमाणे शक्तीच्या आधिपत्याखाली शरण होऊन शरण स्वीकार करून जो काम करतो तो महान मनुष्य, म्हणून अर्जुन महान, म्हणून तो नायक आहे या कथेचा. भगवंत तर आहेच सर्व शक्तिशाली सर्व गोलोकेश्वर, परंतु कथेचा नायक अर्जुन आहे, कारण अर्जुनाने ती किमया साधली जी आपल्याला पण साधायची आहे. आपण पण सर्वजण आपल्याकरता जगत असतो, हां, आपण तिलक लावलेला आहे, माळा घेतलेली आहे, जप करत आहोत, दीक्षा घेतली आहे, परंतु आतमध्ये कुठेतरी आपण स्वतःकरता जगत असतो. ते जेव्हा आपण भगवंताकरता जगायला लागू तेव्हा आपलं जीवन धन्य होईल. तेव्हा आपण अर्जुनासारखे होऊ. या जीवनामध्ये अनेक प्रश्न येतात, असं करू का तसं करू, तसं करू का असं करू, दोन्ही गोष्टी बरोबर वाटतात पण दोन्ही गोष्टी करू शकत नाहीत, एकच करायला लागेल, ही किंवा ती. तर ही किंवा ती गोष्ट करायची ते ठरविताना आपण काय मनामध्ये आणतो विचार, हे महत्त्वाचं आहे. ते ठरवताना जर आपण भगवंताची इच्छा काय आहे ही गोष्ट मनात आणली तर आपलं यश निश्चित आहे. हे ठरवताना जर आपण स्वतःचा स्वार्थ मध्ये आणला तर आपण अपयशी होणार. शक्य आहे की आपण जगामध्ये पैसे कमवू, आपली कीर्ती वाढेल, आपले आरोग्य सुधारेल, आपलं नाव होईल, हां, या जगाच्या दृष्टीने आपल्याला लौकिक दृष्टीने खूप काही प्राप्त होईल, परंतु ते यश नव्हे. कारण ह्या जगाच्या दृष्टीने लौकिक दृष्टीने जे काही प्राप्त होईल ते सर्व इथेच ठेवून आपल्याला जायचं आहे एक दिवशी. त्या जगातल्या लौकिक दृष्टीने प्राप्त केलेल्या कुठच्याही वस्तू आपण मरताना इथून घेऊन जाऊ शकत नाही, म्हणून त्या महत्त्वाच्या नाहीत. जे आपण आध्यात्मिक स्तरावरती करतो, भगवंताकरिता करतो, त्याचंच फळ जे आहे ते आपल्या आत्म्याबरोबर जाऊ शकतं. आणि जे आपण मी शरीर आहे हे समजून या जगातल्या दृष्टीने कामं करतो आपण, ते सर्व इथेच सोडून जायचं आहे. जे काही शरीर आणि शरीराशी संबंधित स्तरावरती केलेलं कार्य आहे त्याचा सगळी फळं जी आहे ते आपल्याला इकडे सोडून जायचे आहे. म्हणजे पैसा, लावलौकिक आणि प्रॉपर्टी आणि आरोग्य आणि सुंदरता आणि विद्या, जे काही प्राप्त केलेलं आहे, शिक्षण, ते सर्व आपल्याला मरताना इकडेच ठेवून जायचं आहे. त्याच्यातली एकही कवडी आपण आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकत नाही. परंतु आत्म्याच्या स्तरावरती आपण जे काही भक्ती केलेली आहे, भगवंताचं भजन केलेलं आहे, भगवंताला पूजलेलं आहे, भगवंताला संतुष्ट केलेलं आहे, त्याचं जे काही फळ आहे आध्यात्मिक स्तरावरती, भगवंताशी आपण सलगी केलेली आहे, भगवंताचं प्रेम उत्पन्न केलेलं आहे, ते सर्व जे आहे ते आत्म्याबरोबर जाणार. आणि आत्मा हे अमर आहे, शरीर नश्वर आहे. शरीराच्या भोवती जे काही तुम्ही गोळा केलेलं आहे ते शरीराबरोबर नष्ट होणार आहे, आणि आत्मा अमर असल्यामुळे आत्म्याभोवती जे गोळा केलं आहे ते आत्म्याबरोबर जाणार आहे. हे आपल्याला कळलं तर खरं आपण मनुष्य म्हणायच्या योग्यतेचे आहोत. मनुष्य झाल्यानंतर आपल्याला हे कळलं नाही तर हे जीवन व्यर्थ आहे. कारण कुत्र्या मांजरांना पण हे कळत नाही, आणि आपल्याला पण जर कळलं नसेल तर आपण कुत्र्या मांजराप्रमाणेच झालो. म्हणून आपल्याला गीतेमधून, गीता वाचन करून पालन करण्याकरता काय शिकायचं आहे, ते म्हणजे भगवंताला केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या इच्छेप्रमाणे कार्य करायचं. तव इच्छा मत करो ये जतन, हे भगवंता ठाकूर भक्ती विनोद म्हणतात, हे भगवंता तव इच्छा मत करू ये जतन, मी प्रयत्न करेन केवळ तुमच्या इच्छेकरता करणं. म्हणून आम्हाला पालन भार एक होणार तुम्हाला, कारण मी केवळ तुमच्या इच्छेकरता प्रयत्न करत आहे, म्हणून माझ्या पालनाचा संपूर्ण भार तुमच्याकडे आहे, तुमचा सेवक आहे. एकोना भुजिना प्रभू तुम्हाला चरण, हे तुमचं चरण पकडून आहे, तुमची इच्छा पूर्ण करणार आहे, तुमचाच सेवक आहे मी. तुम्ही तो ठाकूर तुम्हारा कुकूर, हां, तुम्ही मालक आहात, ती तुमचा पुत्र आहे, तुमच्या दाराशी बसणार, जेव्हा बोलवणार तेव्हा येणार, तुमची आज्ञा पालन करणार, तुमची जे काही इच्छा असली पूर्ण करणार, तुम्ही सांगा आम्ही करणार. तव इच्छा मत करोही जतन, जे काय तुमची इच्छा त्याच्याकरताच कार्य करणार. हे अर्जुनाने केलं म्हणून तो त्याची चर्चा आपण आजही करतो. स्वतःकरता जगणं मोठं नव्हे, कुत्रा पण आपल्याकरता जगत असतो, त्यात काही मोठं नाही, पण भगवंताकरता जगणं या मनुष्याचा जीवनाचा अलंकार आहे, ऑर्नामेंट. आपण घालतो दागिने, मंगळसूत्र घालतो, चेन घालतो, पाटली काय घालतो, गानात कुंडल घालतो, आपल्याला सजवण्याकरता घालतो. तर हा खरा आपल्या जीवनाचा अलंकार आहे. जेव्हा भगवत सेवेचा अलंकार आपण धारण करतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने सुंदर बनतो, आध्यात्मिक दृष्टीने आपण सुंदर बनतो. आपलं सौंदर्य खरं आपल्या यौवनामध्ये, आपल्या सुंदर चेहऱ्यामध्ये, आपल्या लांब केसांमध्ये, हां गोलगोल डोळ्यांमध्ये, हे आपलं सौंदर्य नाही आहे. आपलं सौंदर्य जे आहे ते भगवत सेवेमध्ये आहे. जी व्यक्ती भगवंताला जीवनामध्ये केंद्रस्थान देते आणि भगवंताच्या इच्छेप्रमाणे कार्य करायचा निश्चय करते, ती व्यक्ती सुंदर, ती व्यक्ती आकर्षक. का आकर्षक? ती कोणाला आकर्षित करते? भगवंताला आकर्षित करते, म्हणून ती आकर्षक. हां, श्रीकृष्ण आकर्षणी. भक्तीची जी मार्ग जो आहे हा भगवंताला आकर्षित करतो, आणि तो भगवंताला आकर्षित करतो म्हणून तो सुंदर. सौंदर्य खरं ते आहे भगवंताच्या भक्तीमध्ये आहे, आणि ते प्राप्त करणं या जीवनाचा उद्देश आहे. तर भगवंताने ज्या कारणाकरता हे शरीर दिलं, हा जन्म दिला, ते परिपूर्ण आणि सिद्ध करण्याचं गमक जे आहे ते भक्तीमध्ये आहे. म्हणून आपण सर्वांनी भगवंताची भक्ती करायची. हा जन्म त्याच्याकरता आहे, जेवढं शक्य आहे तेवढं करायचं. हरूताईने काही दाणे मातीचे रेतीचे प्रभू रामचंद्रांच्या सेतूमध्ये अर्पण केले, आणि हनुमंताने मोठे मोठे पहाड आणि शिखरं आणली उचलून आणि ती सेतूमध्ये अर्पण केली. पण भगवंताच्या दृष्टीने ना हनुमंत महान ना खारुताई छोटी. भगवंत म्हणतात खारुताईने 100% शक्ती वापरात आणली, हनुमंताने पण 100% शक्ती वापरात आणली. दोघांनी आपल्याला जे काही शक्य आहे ते केलं, काही बाकी ठेवलं नाही. 100% आपली संपूर्ण शक्ती बुद्धी जी आहे ती सेवेमध्ये अर्पण केली. म्हणून भगवंताच्या दृष्टीने खारुताई हनुमंत एकाच दर्जावरती आहे. आपण कदाचित खारुताई असू, कदाचित हनुमंत असू, ते इम्पॉर्टंट नाही आहे, ते महत्त्वाचं नाही आहे. आपल्याकडे जी शक्ती आहे, बुद्धी आहे, जी मती आहे, ती आपण संपूर्णपणे भगवंताच्या सेवेमध्ये अर्पण केली आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. किती राखून ठेवलं आहे आणि किती दिलेलं आहे. भगवंत काय म्हणतात? तुझे दिलं आहे ते पण माझं आहे, तुझं लपून ठेवलं आहे ते पण माझं आहे, तुझे आपलं म्हणतो तेही माझं आहे, तुझे मला देत आहेस ते पण माझं आहे. सर्व काही त्यांचंच आहे. ती द्यायची जी बुद्धी आहे ना ती पण त्यांचीच आहे. राखून करायचं काय? हातचं राखून करायचं काय? शेवटी हातचं राखून ठेवलं तर मृत्यूच्या वेळी माया येऊन सगळं हिरावून घेते आपल्याकडून. त्याच्यापेक्षा स्वेच्छेने दिलेलं बरं. जर जबरदस्तीने शेवटी काढून घेणार असतीलच तर स्वेच्छेने का देऊ नये, तुमचा लाभ का घेऊ नये समर्पणाचा. त्यामुळे जिवंत असताना स्वतःच्या इच्छेने प्रयत्नपूर्वक शक्तीपूर्वक मनाने बुद्धीने हृदयाने हे जे आपलं आपण मानतो ते भगवंताला अर्पण करणं हे कधीही बुद्धिमानाचं काम आहे. कारण जिवंत असताना स्वेच्छेने जे आपण देऊ केलं तर मग मृत्यूच्या वेळी माया हरण काय करणार? सगळंच देऊन टाकलेलं आहे भगवंताला. माया म्हणणं ह्याच्याकडे काहीच नाही आपल्याकरता. हिरावून घ्यायला काय आहे तुझ्याकडे? काय नाही. तो खरा धनवान, ज्याच्याकडे मायेला हिरावून घेण्याकरता काहीच नसतं. त्याने सर्व काही भगवंताला देऊ केलेलं असतं, भावना देखील देऊ केलेली असते, तो खरा श्रीमंत. आणि ज्याच्याकडून मायेला हिरावून घेण्याकरता भरपूर गोष्टी आहेत तो सगळ्यात गरीब मनुष्य. आणि गरिबी कशामध्ये आहे? हे सगळं माझं आहे असं मानण्यात गरिबी आहे, हे सगळं त्यांचं आहे भगवंताचं आहे हे समजण्यात श्रीमंती आहे. तर आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे जगात, या मनुष्य जीवनामध्ये आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे. प्रभूजी तुम्ही एक पॉईंट मिस केलात, ऐका तो पॉईंट. या जगामध्ये गरीब कोण? ज्याच्या मृत्यूच्या वेळी त्याच्याकडून हिरावून घेण्याकरता मायेला भरपूर संधी आहे तो मनुष्य गरीब. आणि ज्याने जिवंतपणे स्वेच्छेने भगवंताला सगळं अर्पण केलेलं आहे त्याच्याकडे आपलं म्हणून काहीच नाही आहे, आणि मरताना मायेला त्याच्याकडून हिरावून घेण्याकरता काहीच नाही आहे तो सगळ्यात श्रीमंत. तर हे जीवन जे आहे ते अशी श्रीमंती प्राप्त करण्याकरता दिलेलं आहे. टू ऑफर एव्हरीथिंग टू लॉर्ड, भगवंताला सर्व अर्पण करण्याकरता, जे जे काय आपलं आपण समजतो, जे आपलं नाही आहे, जे काय आपलं आपलं समजतो, ती सगळं भगवंताला स्वेच्छेने अर्पण करणं, भावना देखील भगवंताला अर्पण करणं, ही खरी श्रीमंती, हे खरं ज्ञान, ही खरी बुद्धी, ही प्राप्त करण्याकरता आपल्याला जीवन दिलेलं आहे. आणि हे जीवन त्या दृष्टीने सार्थक करणं हे आपल्या जीवनाचं परम कर्तव्य आहे. आणि हाच संदेश भगवद्गीतेमध्ये दिलेला आहे. मन मना भाव मद भक्तो मद्याजी माम नमस्करू मामैव शस्ति पत्य पत, काय पुढे सांगा भाऊ. नाही नाही, मन मना भाव मद भक्तो मद्याजी माम नमस्करू माम एवैश सत्यम ते प्रति जाने प्रियोसी मे. हा एकच श्लोक असा आहे जो दोन वेळा गीतेमध्ये आलेला आहे. टू टाइम्स, दोन ठिकाणी दोन वेळा आलेला आहे. हेच गीतेचं सार आहे. मन मना भव, माझाच विचार कर. मन मना भव मद भक्तो, माझा भक्त बन. मद्याजी, माझंच भजन कर, माझ्याकरताच यज्ञ कर, त्याग कर. माम नमस्करू, मलाच नमस्कार कर. जे काय करशील ते मला अर्पण कर, आणि अशा पद्धतीनेच तू मला प्राप्त होशील, मी तुला प्राप्त करू शकेल. जोपर्यंत माझं माझं म्हणून धरत धरून ठेवलेलं आहेस, तोपर्यंत तू मला प्राप्त नाही करू शकत. जे काय माझं माझं म्हणून धरून ठेवलेलं आहेस, जेव्हा सोडशील तेव्हाच मी प्राप्त होईल तुला. असं हे भगवद्गीतेचं सार आहे. तसं फारसं कठीण नाही आहे, तसं फार कठीण पण आहे. तर माझं म्हणून धरण्याकरता आपल्याला जास्त इच्छा असेल तर फार कठीण आहे. तर आपलं कळून चुकलं असेल की हे माझं नाही आहे, हे भगवंताचं आहे सर्व, तर खूपच सोपं आहे. तर ते सोपं भगवंताने ही वाणी त्यांना ऐकून एकदम सोपं करून टाकलं. आपण ती वाचली तर आपल्याकरताही सोपं होऊन जाईल. भगवद्गीता जशी आहे तशी तशीच ठेवलेली आहे आम्ही आमच्या पुस्तकांच्या कप्प्यामध्ये. अजून नवीनच आहे, अजून नवीन पुस्तकाचा वास पण त्याला येत आहे. जशी आहे तशी त्याच घडीमध्ये ठेवलेली आहे. तर ती मती आपली बदलणार नाही. जेव्हा ती 50 वेळा चाळून मागून फोडून जेव्हा आपण ती हाताळू आणि समजून घेऊ की भगवंताने काय सांगितलं याच्यामध्ये, आणि तेव्हा जेव्हा आत्मसात करू आणि 700 श्लोकांमधला एका श्लोकाचा 1/4 अंश जरी आपण आपल्या जीवनामध्ये उतरवला तर भगवंत म्हणतात की भगवत धामामध्ये प्रवेश निश्चित आहे. गीता महात्म्य आहे. एका श्लोकाचा 1/4 भाग जरी आपण जीवनामध्ये उतरवला तर भगवत धाम निश्चित, प्रवेश निश्चित ह्या जन्मामध्ये. किती महान गोष्ट आहे बघा, किती सुलभ गोष्ट आहे ॲक्च्युली. आणि कसं करायचं हे, त्याकरता आपले गुरु महाराज आहेत. ते आपल्याला सांगतात की भगवंताची काय इच्छा आहे तुमच्याकरता. भगवंत गुरुच्या हृदयामध्ये शिष्याकरता भगवंताची काय इच्छा आहे ते प्रकट करतात, आणि गुरुच्या मुखातून ते वाक्य, ती आज्ञा शिष्यापर्यंत पोचते. गुरुमुख पद्मवाक्य चित्ते ते कोरिया ऐक्य आराधना करो हो मने आशा. श्री गुरूंची इच्छा तंतोतंत पालन करून जीवनामध्ये उतरवणे म्हणजे साक्षात भगवंताशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करणे. सगळं लिहून ठेवलं आहे व्यवस्थित, सगळं आपल्याला पालन करायचं फक्त. बस एकमेकांशी सहयोग ठेवून, प्रेम ठेवून हे करायचा प्रयत्न करायचा आहे. आपली शक्ती वाया नाही घालवायची इथल्या तिथल्या गोष्टी. कशाप्रकारे भगवंताची इच्छा, गुरूंची इच्छा जीवनामध्ये परिपूर्ण प्रकारे पूर्ण करायची आहे ते शिकलं आपण, आपलं जीवन धन्य आहे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. धन्यवाद सगळ्यांचा. हरे कृष्णा, थँक्यू व्हेरी मच.